सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो के तीसरे घंटे में आ चुके हैं हम और बात आज सीरियस मुद्दे पे चल रही है।
रेड एफएम एमएच 935
जी हाँ, एमएच 935 में महक तो आपके साथ है ही यहाँ पर क्या है ना, कुछ बातें जो हाल ही में हुई हैं हमारे सिटी में, उसकी वजह से मेरा गुस्सा जो है ना वो बहुत ज़्यादा बढ़ चुका है। खरंच काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे कितीही नाही म्हटलं, कितीही त्याबद्दल कायदे झाले आणि काहीही झालं तरीसुद्धा निर्भयासारखीच पुन्हा एक घटना आपल्या नांदेडमध्ये घडावी यार, हे खरंचच अनबिलिव्हेबल आहे। आणि यामुळेच मला भीती वाटते की यार मुलींना बाहेर फिरताना सेफ वाटतं का? आपल्या शहरामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे भीती वाटते शहरात वावरताना? काय म्हणणं आहे नांदेडकरांचं?
जास्त म्हणत आजकाल दरोडेखोरांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, लोकांची पण दृष्टी जी बदलत चाललेली आहे, त्याच्यामुळं बाहेर फिरताना थोडी भीती वाटत आहे।
ओके ओके, सेफ फील होतं का रात्री जर का तुला यायला घरी उशीर झाला थोडासा, तर सेफ फील होतं?
हा होते ना, अनसिक्युअर फील होते, उशीर झाला आता कसं जायचं घरी, आणि वातावरण सध्या बिघडत चाललेलं आहे, लोकांची दृष्टी बदलत चाललेली आहे, त्याच्यामुळं
मग यासाठी काय करायला पाहिजे? काय वाटतं तुला की मुलींना सेफ फील वाटायला पाहिजे शहरात, त्यासाठी काय करायला पाहिजे?
एखादं कायदा कानून काढायला पाहिजे, सिक्युरिटी दिली पाहिजे मुलांना, मुलींना काहीतरी त्यांच्याबद्दल काही केलं पाहिजे, तर मुलींचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे ना।
Yes.
मुलींबद्दल जो दृष्टिकोन आहे तो बदलायला पाहिजे।
हाल ही में ना ये जो बात है दृष्टिकोन बदलायची, ती थोडीशी इम्पॉसिबलच वाटते मला। कितीही काहीही केलं, कितीही शिकलो आणि कितीही मोठे झालो तरी पुढे आपण जाणार आहोत का, याबद्दलच प्रश्न माझ्या डोक्यामध्ये उभे राहिलेत। नेमकं तुम्हाला काय वाटतं की आपल्या शहरात वावरताना कुठल्या गोष्टींच्या बाबतीत नर्वसनेस, अगदी भीती वाटते तुम्हाला? मला सांगा 9607007935 डायल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।